आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2% खाली आल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं लोकसभेत प्रतिपादन। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लोकसभेत जातीनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देण्याची मागणी। जगभरात आज व्याघ्र दिन साजरा। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील इको टुरिझमचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून केलं कौतुक। आणि हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांचा 102वा वार्षिक ऊर्स आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी केला जाणार साजरा। देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2% खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं। प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते। येत्या काही वर्षात बेरोजगारीचा दर 3% खाली येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। पंतप्रधानांच्या पॅकेजमुळे येत्या 5 वर्षात 4 कोटींपेक्षा जास्त युवकांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील असं सांगून त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं। हे ध्येय पूर्ण करण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरु असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता। त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी देण्याची मागणी आज संसदेत केली। अर्थसंकल्पात किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी शेतकऱ्यांना लाभ प्रदान करेल असं आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते म्हणाले। आपल्या भाषणात त्यांनी विद्यमान सरकारच्या धोरणांवर टीका करत अग्निवीर योजनेवरही प्रश्न उपस्थित केलेत। केंद्रीय अर्थसंकल्पात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी काहीही दिलेलं नाही असंही राहुल गांधी म्हणालेत। दिल्ली इथल्या प्रशिक्षण केंद्रात 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर आज लोकसभेत चर्चा झाली। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपा आणि काँग्रेसनं केली। दिल्ली सरकारच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप भाजपा खासदार मासुरी स्वराज यांनी आज शून्यप्रहरात केला। याच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयानं एक समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली। काँग्रेसचे खासदार शशी थरूर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव अपक्ष खासदार राजेश रंजन यांनी या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली। दरम्यान या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटलेत। प्रशिक्षण केंद्र हा व्यवसाय झाला असून याकडे लक्ष वेधण्यासाठी संक्षिप्त चर्चा घेण्यात यावी असं त्यांनी सुचवलं। याबाबत आपल्या दालनात सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याचं सभापती धनकर यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला नोटीस जारी केली असून पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही नोटीस जारी केली आहे। राजकारणात 40 वर्ष घालवलेल्या शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्रात जातीय दंगली घडतील अशी भविष्यवाणी करणं हे चांगल्या राजनीतीचं लक्षण नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। महाराष्ट्रातील जाती समुदायांना घेऊन शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। विरोधक विशेषत्वानं काँग्रेस जातीजातींमध्ये तेढ वाढेल अशा तऱ्हेनं संभ्रम जनतेत पसरवत आहेत, परंतु महाराष्ट्रातील जनता अशा राजकारणाला बळी न पडता त्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवेल असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 शासनानं लागू केली आहे, त्यामुळे आता 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे। या योजनेचा 3 वर्षात आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं यासंदर्भातल्या शासन निर्णयात म्हटलं आहे। या योजनेमुळे सध्या देण्यात येणारे वीजदर सवलतीचे 6,985 कोटी रुपये तसंच वीज दरमाफीनुसार 7,775 कोटी रुपये खर्च होणार आहेत, त्यामुळे एकूण 14,760 कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। जगभरात आज व्याघ्र दिन साजरा केला जात असून वाघांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणं तसंच त्याबद्दल जनजागृती करणं आणि वाघांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्यांवर विचार करणं या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो। जगभरातल्या एकूण वाघांपैकी 70% अधिक वाघ भारतात आढळतात। याच पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत पर्यावरण वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची 25वी बैठक पार पडली। काल प्रसारित झालेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला। जगातील 70% व्याघ भारतात असल्याचं सांगून स्थानिक गोंड आणि माना जमातीच्या बांधवांचा विशेष उल्लेख करीत त्यांनी इको टुरिझमसोबत जुळवून घेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून।
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वन विभागाच्या वतीने इको टुरिझम निर्मिती केली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत विशेषतः गोंड माना जमातीच्या नागरिकांचं वास्तव्य आहे. या गावांच्या विकासासाठी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंमलात आणून गावातील नागरिकांसाठी घरं, रस्ते, वीज पुरवठा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, रुग्णालय अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिकांना पर्यटन क्षेत्रात गाईड, ड्रायव्हर यांच्यासह विविध ठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबाबत आपुलकी निर्माण झाली आहे.
दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील देखणे आणि रुबाबदार वाघाच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 378,434 पर्यटकांनी ताडोबा व्याघ्र दर्शनासाठी हजेरी लावली. वाघ हा नैसर्गिक परिसंस्थेचं सर्वोच्च स्थानावर असून वाघाचं संवर्धन म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेचं संवर्धन असल्याचं प्रतिपादन वनसंरक्षक IFS अधिकारी भरतसिंह हाडा यांनी केलं. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आज रोटरी क्लब ऑफ नागपूर, एलाइट आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीतर्फे घोषवाक्य आणि बॅनर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते. शहरातील सिव्हिल लाईन्स इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नजीक असलेल्या वाघाच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. केवळ वाघांचं संरक्षण नव्हे तर एकूणच वन्य प्राण्यांच्या संरक्षणाची गरज भरतसिंह हाडा यांनी बोलून दाखवली. नागपुरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असताना देखील विविध शाळांचे विद्यार्थी पोस्टर बॅनर घेऊन वाघ बचाव पर्यावरण बचावच्या घोषणा देताना दिसून आले. हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांचा 102वा वार्षिक उर्स आजपासून 10 ऑगस्टपर्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे. वार्षिक उर्सनिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून वार्षिक उर्समध्ये देशविदेशातील लाखो भाविक नागपूरच्या ताजाबाग इथं पोहोचणार आहेत. हे पाहता ट्रस्टतर्फे सुमारे 15 लाख लोकांसाठी लंगर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी अमीर शरियत मुफ्ती अब्दुल कादीर यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम धर्मगुरू मौलाना मोहम्मद हाशमी मिया यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीनं ध्वजारोहण करण्यात आलं. 31 जुलै रोजी ईशाच्या नमाजानंतर दर्गा प्रांगणात कव्वालीचं आयोजन करण्यात येणार आहे. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ताजाबाद इथल्या हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट कार्यालयातून शाही मिरवणूक निघेल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वनस्पती संरक्षण संग्रहण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या नवीन सचिवालय सिव्हिल लाईन स्थित केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील तसंच मध्य प्रदेशातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी एकीकृत कीड व्यवस्थापनावर मानव संसाधन विकास कार्यक्रमाअंतर्गत 5 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज करण्यात आलं. आजपासून 2 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या 5 दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कृषी अधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवावे याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. नवी मुंबईतील उरण शहरात एका मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उरण प्रकरण नाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. रेल्वे सुरक्षा आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचलत नागपूर विभागाच्या ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन विभागानं 17 प्रमुख स्थानकांवर फूट ओव्हर ब्रिजवर ऑनलाईन सोलर कॅमेरे यशस्वीरित्या स्थापित केले आहेत. या स्थानकांमध्ये घोडाडोंगरी, बैतूल, आमला, परासिया, मुलताई, पांढुर्णा, काटोल, नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारशाह यांचा समावेश आहे. हे कॅमेरे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांवरील पॅन्टोग्राफच्या स्थितीचं निरीक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. रिअल टाईम मॉनिटरिंग प्रदान करून ही प्रणाली चालत्या गाड्यांच्या पॅन्टोग्राफमध्ये कोणताही बिघाड लवकर ओळखण्यास सक्षम करत या ऑनलाईन सोलर कॅमेऱ्याच्या अंमलबजावणीमुळे संभाव्य समस्यांना जलद आणि अधिक अचूक प्रतिसाद मिळून रेल्वे वाहतूक व्यत्यय लक्षणीयरित्या कमी होण्याची अपेक्षा आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 आज नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारच्या अंतिम फेरीत महिला गटात रमिता जिंदल हिला पदक मिळवण्यात अपयश आलं. अंतिम क्रमवारी 37व्या स्थानापर्यंत पोहोचू शकली तर या स्पर्धेच्या पुरुष गटात भारताकडून अर्जुन बबुतानं अंतिम सामन्यात चौथं स्थान मिळवलं. भारत आणि अर्जेंटिना दरम्यान नुकताच झालेला ग्रुप बी मधील हॉकी सामना 1-1 बरोबरीत सुटला आहे तर सात्विक चिराग या जोडीला बॅडमिंटन पुरुष दुहेरी गटाच्या गटातील सामन्यातील जर्मनीच्या मार्क लॅम्पफस आणि मार्विन सिडल विरुद्ध वॉक ओव्हर देण्यात आला आहे. या स्टार जोडीचा पुढील सामना उद्या होणार आहे. येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बुलढाणा, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या जिल्हा चिकित्सक रँकिंगमध्ये राज्यात वाशिमचा द्वितीय क्रमांक आला असून जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालयाकडून विविध आरोग्य कार्यक्रमांचं रँकिंग करण्यात येतं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातल्या बेरोजगारीचा दर 3.2% खाली आल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं लोकसभेत प्रतिपादन. आणि हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांचा 102वा वार्षिक कोर्स आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी केला जाणार साजरा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.